तर सगळ्यांचं स्वागत आहे. अध्याय क्रमांक 14 शीर्षक आहे उर्वशीद्वारे पुरुरवा मोहित. तर या 14व्या अध्यायामध्ये सुरुवातीला ज्याला शुकदेव गोस्वामी प्रथम संपूर्ण सूर्यवंशाचं वर्णन करून सांगतात, त्यावेळेला परीक्षित महाराज प्रश्न विचारतात की अतिशय सुंदर रीतीने तुम्ही हे वर्णन करून सांगितलेलं आहे, तर मला आता चंद्रवंशाचं वर्णन करून सांगा. आणि त्यावेळेला सुखदेव गोस्वामी चंद्रवंशाचं वर्णन करून सांगतायत. आणि मग सुरुवात करतायत की गर्भदक्षय विष्णू च्या नाभिकमलातून ब्रह्मदेव उत्पन्न होतात. ब्रह्मदेवांपासून अत्रिमुनीचा जन्म होतो. जय श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय, श्री श्री गौरनिताय की जय. तर गर्भदक्षय विष्णूंच्या पासून ब्रह्माजींची उत्पत्ती होते, ब्रह्माजींच्या पासून अत्रिमुनींची उत्पत्ती होते, आणि अत्रींच्या आनंद अश्रूतून सोम चंद्र देवता तयार होतात. आणि सोम हे औषधी व नक्षत्रांचे अधिपती आहेत. आणि सोमाने राजसूय यज्ञ केला आणि त्यामुळे तिन्ही लोकांना जिंकल्या व त्यांच्याकडे जे काही ऐश्वर आलं, सत्ता आली, ऐश्वर आलं, आणि विशेष करून ज्यावेळेला अशा काही गोष्टी येतात त्यावेळेला व्यक्ती गर्वाने उन्मत्त होतो. आणि मग अशा वेळेला त्यांनी काय केलं, आता देवतांचे गुरु बृहस्पती, गुरूंच्याच पत्नीचं अपहरण. म्हणजे व्यक्तीला ज्यावेळेला तो मदांध होतो त्यावेळेला त्याला कळत नाही की तो काय करतोय. आणि मग हे इतकं भयानक गोष्ट की मग ज्यावेळेला तारेचं अपहरण केलं जातं आणि या प्रसंगातून मोठं युद्ध होतं. देव आणि दानवांमध्ये हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामध्ये शेवटी ब्रह्मदेव हस्तक्षेप करतात. कारण शेवटी ब्रह्मांडामध्ये काही जरी झालं तर ब्रह्मदेवांना तिथं उपस्थित राहून हा सगळा जो काही गोंधळ आहे तो मिटवावा लागतो. आणि ब्रह्मदेव हस्तक्षेप करतात आणि ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार सोम ताराला बृहस्पतींच्याकडे स्वाधीन करतात. परंतु ज्यावेळेला ही तारा बृहस्पतींच्याकडे जाते बृहस्पतींना समजतं की ती गर्भवती आहे. आणि म्हणून कालच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की बृहस्पती म्हणाले की हे दुर्बुद्धी स्त्री, तुझं जे गर्भ आहे ते माझे क्षेत्र असताना तिथं दुसऱ्या कोणीतरी गर्भधारणा केली आहे, तू त्वरित त्या गर्भाचा त्याग कर, त्वरित त्याग कर. मी आश्वासन देतो की तू पतिव्रता नसूनही तुला पुत्र प्राप्ती हवी आहे मी जाणतो, म्हणून मी तुला दंडित करणार नाही. आणि म्हणून पुढे ही कथा आज आपण पाहूया की मग सुखदेव गोस्वामी म्हणतात की बृहस्पतींच्या आज्ञेनुसार ही तारा अतिशय सुंदर तेजस्वी पुत्र उत्पन्न होतो. आणि ज्यावेळेला हा पुत्र उत्पन्न होतो त्यावेळेला बृहस्पती आणि सोम या दोघांची इच्छा होती हा पुत्र आम्हाला पाहिजे. आणि परत मग दोघांच्या मध्ये एक प्रकारचा वादविवाद चालू होतो. आणि मग विचारतात हा पुत्र कोणाचा आहे. आणि ज्यावेळेला ताराला विचारतात हा पुत्र कोणाचा आहे त्यावेळेला ती म्हणते हा चंद्रदेवांचा पुत्र आहे, सोमचा पुत्र आहे. आणि मग सोम या सुंदर पुत्राला त्यांच्याबरोबर घेतात आणि ह्याच सोमापासून पुढे त्यांचं नाव, म्हणजे हे जो पुत्र आहे त्याचं नाव बुध असतं, बुध. आणि या बुधपासून पुरुरवा, ज्यांचं चरित्र आज आपण पाहणार आहोत, तर बुधपासून हे पुरुरवा येतात. आणि पुरुरवांचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे की पुरुरवा कसे होते असं वर्णन आहे की रूप गुण औदार्य सील द्रविण विक्रमान, की त्यांचं जे सुंदर रूप होतं, त्याच्यानंतर गुणवान होते, उदार होते, शीलवान होते, त्याचबरोबर धनवान होते आणि अतिशय पराक्रमी होते. आणि एकदा नारद मुनींनी हे त्यांचं जे वर्णन आहे एकदा इंद्रसभेत केलं. आणि ज्यावेळेला इंद्रसभेमध्ये हे वर्णन चालू असताना उर्वशीने हे वर्णन ऐकलं आणि उर्वशी मोहित झाली. पहिल्यांदा उर्वशी मोहित झाली आणि नंतर पुरुरवा मोहित झाले. तर हे ज्याला वर्णन ऐकल्यानंतर उर्वशी मोहित होते आणि उर्वशी खाली येऊन पुरुरवांच्या बरोबर विवाह करते. आणि पुरुरवा इतके आसक्त होतात की अनेक वर्ष ते उर्वशी बरोबर विहार करत असतात, आनंद उपभोग घेत असतात. आणि एक दिवस इंद्रदेवांना समजतं की उर्वशी इंद्र स्वर्गामध्ये नाहीये. आणि मग इंद्रदेव म्हणतात की ती जिथे असेल तिथून तिला घेऊन या. आणि मग तिला पृथ्वीवरून परत स्वर्गामध्ये आणलं जातं. पण पुरुरवा कारण इतकी आसक्त झालेले असतात आणि आसक्त झाल्यामुळे भोग आणि म्हणजे इंद्रियतृप्तीची इच्छा प्रचंड, आसक्ती प्रचंड असल्यामुळे अक्षरशः वेडे होतात. इतके वेडे होतात की सगळं सोडून ते फक्त फिरतच असतात सगळीकडे. आणि एक दिवस हे फिरत असताना एके दिवशी कुरुक्षेत्रावर उर्वशी त्यांना परत भेटते आणि भेटल्यानंतर तिथे संवाद होतो. आणि त्या संवादामध्ये उर्वशी म्हणते की मी वर्षातून एक वेळा मी निश्चित तुमच्याबरोबर येईन. पण पुरुराव म्हणतो नाही, मला माझे प्रेम माझी आसक्ती इतकी आहे की कायमची तू मला पाहिजेस. आणि मग जे उर्वशी आहे ती पुरुरवांना बऱ्याच प्रकारे ती स्त्रीचा स्वभाव कसा असतो बरंच वर्णन केलेलं आहे, तुम्ही वाचू शकता नंतर. तर हे सगळं वर्णन केल्यानंतर पुरुरवांना उर्वशीला समजतं की पुरुरवा हे अत्यंत आसक्त आहेत. आणि म्हणून उर्वशी त्यांना एक सांगते की तुम्हाला जर मी हवे असेल तर तुम्ही काय करा, गंधर्वांची पूजा करा, गंधर्वांना प्रसन्न करा. आणि मग पुरुरवांनी मोठा यज्ञ केला, मोठी पूजा केली आणि गंधर्वांना प्रसन्न करून गंधर्वांनी त्यांना एक दुसरी कन्यास एक स्त्री प्रदान केली. पण तरी सुद्धा पुरुरवांची आसक्ती ही उर्वशीवर असल्यामुळे त्यांनी त्या स्त्रीचा स्वीकार नाही केला. आणि मग यांनी भरपूर यज्ञ या करून पूजा करून शेवटी त्यांनी गंधर्व लोकाची प्राप्ती केली की जिथे ही उर्वशी होते. तर अशा पद्धतीने ही कहाणी आहे आणि याचं डिटेल जे काही आहे ते तुम्ही वाचू शकता. फक्त या कथेतून काय शिकू शकतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण संपूर्ण जर श्रीमद भागवत हे एक आपल्यासाठी एक मॉडेल आहे, मॉडेल. आणि इथे या संपूर्ण मॉडेलमध्ये अशी काही उदाहरणं दिली जातात, ती उदाहरणं फक्त या भागवतमध्ये नाही तर ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. आणि म्हणून जे काही उदाहरण आपल्याला इथे दिलं जातं त्या उदाहरणाला आपण आपल्या जीवनामध्ये त्याच्यातून काय शिकू शकतो हे जर आपण केलं तर निश्चितपणे आपण श्रीमद भागवतचं अध्ययन करतो हे समजेल. म्हणून श्रीमद भागवत हे केवळ श्रवण करण्यासाठी केवळ बोलण्यासाठी नसून हे आपल्यावर श्रीमद भागवत हे आपल्याला त्याच्यावर चालायचं आहे, आपल्याला त्यातल्या काही गोष्टी आहेत ते शिकायचे आहेत. म्हणून आज आपण पाहूया की हे पुरुरवा आणि उर्वशी यांच्या प्रसंगातून आपण काय शिकू शकतो. आणि हे जर आपण खरंच निश्चित आपण शिकलो, आपल्या जीवनामध्ये जर उतरवण्याचा प्रयत्न केला तर ह्या 14वा अध्याय वाचण्याचे सार्थकता आपल्याला निश्चित मिळेल. ठीक आहे, तर श्रीमद भागवत प्रत्येक जे चरित्र आहे त्याची एक व्याख्या आपल्याला शिकवतं. म्हणून शास्त्र हे फक्त लीला शिकवत नाही तर शास्त्र हे आपल्याला व्याख्या देतं. तर आज आपण पाहूया की पुरुरवाची कसं आपण पुरुरवांना डिफाईन करू, त्यांची व्याख्या काय करू आणि उर्वशीची व्याख्या काय. ज्यावेळेला दोन व्याख्या आपल्याला समजतील त्यावेळेला आपण आपल्या हृदयामध्ये शोधू की मी पुरुरव आहे का किंवा मी कुठे उर्वशी प्रती आसक्ती आहे का. कारण आपल्याला वाटते उर्वशी म्हणजे स्त्री, एक तर ते मॉडेल आहे, एक उदाहरण आहे, ती लीला निश्चित घडली असेल. पण आपल्यासाठी उर्वशी म्हणजे काय आहे, आपल्यासाठी पुरुरवा म्हणजे काय आहे. आणि साधक स्तरावर असल्यामुळे आपण जर याचा विचार नाही केला तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा भयानक प्रसंग येऊ शकतात. आणि म्हणून आज आपण पाहूया की पुरुरवाची व्याख्या काय आणि उर्वशीची व्याख्या काय. तर पुरुरवा म्हणजे एक मनोभाव आहे. कोणता मनोभाव? तर ज्या वेळेला साधकाच्या मनामध्ये भोग घेण्याची इच्छा येते, एक तर भोग घेण्याची इच्छा, शोषण करण्याची इच्छा आणि विषयांप्रती आसक्तीची भावना ही ज्या साधकाकडे असेल तो साधक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो पुरुरवा आहे. आणि उर्वशीची व्याख्या काय केलेली आहे? उर्वशी म्हणजे कोण? उर्वशी म्हणजे एखादी वस्तू, विषय, एखादं कार्य किंवा व्यक्ती. समजते? एक आहे वस्तू, विषय, कार्य आणि व्यक्ती. तर या चार रूपामध्ये उर्वशी आपल्या बरोबर असू शकते. तर म्हणून जर पुरुरवा म्हणजे काय, जर एखादा वस्तू, विषय, कार्य आणि व्यक्ती त्याचं जर भोग घेण्याची इच्छा आहे, त्यांचे शोषण करण्याची इच्छा आहे, किंवा त्याच्यावर प्रचंड आसक्ती आहे, तर तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो पुरुरव आहे. आणि म्हणून महाजनेन गतास्पंत, भागवत मध्ये ज्या ज्या कथा आहेत ना, हे सगळे आपले महाजन आहेत. जसे पुरुरवा हा एक महाजन आहे, हिरण्यकश्यपू हा एक महाजन आहे, दुर्योधन हा एक महाजन आहे, कंस हा एक महाजन आहे. हे महाजन आपल्याला शिकवतात काय करायचं नाही. आम्ही केलं परिणाम काय झाले, तुम्ही करायचं नाही, हे सुद्धा महाजनच आहेत. आणि दुसरे महाजन आहेत, नारद मुनी आहेत, ध्रुव महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, अमरीश महाराज आहेत, ते आपल्याला शिकवतात काय करायचं, हे केल्याने काय होतं. आणि म्हणून संपूर्ण श्रीमद भागवत मध्ये जे काही चरित्र आहे ते चरित्र एका महाजनाचंच आहे. काही महाजन आपल्याला शिकवतायत काय करायचं, काही महाजन आपल्याला शिकवतायत काय करायचं नाही. जर चांगलं केलं त्याचे परिणाम काय आहेत, जर वाईट केलं त्याचे परिणाम काय आहेत. आणि म्हणून नेहमी आपल्याला जगण्यासाठी एकच प्रिन्सिपल पाहिजे, तस्मात शास्त्र प्रमाणम कार्य अकार्य व्यवस्थित. आपल्याला प्रमाण पाहिजे की शास्त्र, त्याच्या आधारावर आपलं जीवन पाहिजे. आपण म्हणतो गुरु साधू शास्त्र, त्याच्या आधारावर आपलं जीवन पाहिजे. आणि शास्त्र आपल्याला शिकवतं कार्य अकार्य व्यवस्थित. आपल्याला जर जीवन व्यवस्थित जगायचं असेल तर कार्य अकार्य काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि म्हणून यश शास्त्र विधीम उत्सृज्य वर्तते काम कारत न च सिद्धीम अवापनोती न सुखम न परामगती. ज्याला आपण शास्त्रविधींचा त्याग करतो आणि स्वतःच्या लहरी खातर जर आपण जीवन जगत असतो, तर असा व्यक्ती असा साधक जीवनामध्ये कधी यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून कार्य महत्वाचं नाहीये, महत्वाची आहे भावना. म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवद्गीते म्हणतात द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. तर ज्ञान यज्ञ म्हणजे काय, ज्ञान यज्ञ म्हणजे तो जो द्रव्य यज्ञ आहे ती ऍक्शन ते कार्य आहे, मी कोणत्या भावनेत करतोय. आणि म्हणून जसं आपण उदाहरण घेऊ शकतो, जसं मी ते प्रवचन देतोय, तर मी जर प्रवचन देत असेल आणि माझी भावना ही आहे की या प्रवचनातून माझा मान सन्मान, भक्तांनी माझी स्तुती करावी, माझं गुणगान गावं, तर माझ्यासाठी हे प्रवचन म्हणजे कोण आहे, हे प्रवचन म्हणजे माझ्यासाठी उर्वशी आहे. आणि मी प्रवचन करता पुरुरव आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. तर मला जर ही मान सन्मानाची अपेक्षा घेऊन जर मी इथे बसत असेल आणि मला सन्मान पाहिजे, म्हणजे या सुविधेचा मी उपयोग माझ्या स्वतःच्या लाभासाठी करत असेल, तर हा प्रवचन करता मी म्हणजे पुरुरव आहे आणि हे प्रवचन म्हणजे उर्वशी आहे. म्हणजे बघा ही दिव्य गोष्ट आहे. नवदा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णुस्म, कीर्तन केलं पाहिजे, आपण अध्यात्माचा प्रचार केला पाहिजे आपण म्हणतो, पण हा प्रचार मी माझ्या वैयक्तिक सेवेसाठी वापरतोय का ते जनकल्याणासाठी किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी असेल, इट्स ओके. पण ऐश्वर म्हणून किंवा माझी इच्छा आहे किंवा मला आनंद मिळतोय, मला त्याच्यातून मला त्या गोष्टींचा असावा असं वाटतंय, जी भोग करण्याची इच्छा आहे, तर ती कुठलीही गोष्ट भले ती आध्यात्मिक जरी असेल तर ती आपल्यासाठी उर्वशी असू शकते. किंवा मी जर जप करतोय आणि जप करता करता असं मला वाटतंय की हा जप भगवान श्रीकृष्णांच्या आनंदासाठी नसून लोकांनी माझी वाहवा करावी, मला त्याच्यातून मान सन्मान मिळावा, लोकांनी म्हटलं पाहिजे का किती सुंदर जप करतोय, तर ती जप जी संपूर्ण आध्यात्मिक क्रियांचा एक आपण म्हणतो ना काय म्हणतात त्याला एसेन्स आहे, सार आहे, ते जप सुद्धा माझ्यासाठी उर्वशी बनेल आणि तो जप करणारा पुरुरव आहे. तर म्हणून शास्त्रामधून व्याख्या क्लिअर करून घेतल्या पाहिजेत आपण. आणि भक्तिरसामृत सिंधू यासाठी प्रसिद्ध आहे. भक्तिरसामृत सिंधूमध्ये सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्याच आधारावर आज आपण चर्चा करूया. आणि ही चर्चा त्याच्याच आधारावर आहे की भक्तिरसामृत सिंधू आपल्याला शिकवतं की आपल्या जीवनामध्ये पुरुरवा काय आहे आणि आपल्या जीवनामध्ये उर्वशी काय आहे. म्हणून पुरुरवा म्हणजे तो व्यक्ती जो भोग घेण्याची इच्छा आहे, भौतिक आसक्ती आहे, शोषण करण्याची इच्छा आहे, तो पुरुरव आहे. आणि कोणतीही वस्तू, कोणताही विषय, कोणताही व्यक्ती, कोणतंही कार्य जर आपण अशा भावनेमध्ये करत असेल, ते सगळं कार्य आपल्यासाठी उर्वशी म्हणून असेल. आणि म्हणून भक्तिरसामृत सिंधूमध्ये तीन प्रिन्सिपल दिलेले आहेत आणि त्याला म्हटलेलं आहे. पहिलं जे आहे या तीन स्तरावर शुद्ध भक्ती डिवाइड होते. म्हणजे आपण लगेच शुद्ध भक्तीमध्ये लागू शकत नाही. शुद्ध भक्तीमध्ये लागतोय, भक्तीला कधी आपण दूषित करू शकत नाही. भक्ती मुळामध्ये शुद्ध आहे आणि कुणीही भक्तीला दूषित करू शकत नाही. पण आपले जो मनोभाव आहे तो दूषित असल्यामुळे आपल्याकडून जी भक्ती होते ती मिश्र होते. म्हणून इथे वर्णन केलेलं आहे की तीन प्रिन्सिपल आहेत, तीन तत्व आहेत भक्तिसाम सिंधूमध्ये. पहिलं तत्व आहे की शुद्ध भक्ती जर करायची असेल तर पहिलं तत्व आहे की माझे जे कलाकौशल्य आहे या कलाकौशल्यांना नवदा भक्तीच्या अंतर्गत कुठेतरी लावणं. किंवा माझ्याकडे कधी जर कलाकौशल्य, जसं मला ड्रायव्हिंग येतं, मी चांगलं ड्रायव्हिंग करू शकतो, तर मग मी काय करायला पाहिजे, भक्तांच्या आनंदासाठी भगवंतांच्या सेवेसाठी मी ड्रायव्हिंग करायला पाहिजे, ना की माझ्या आनंदासाठी मला आनंद मिळतोय म्हणून मी ड्रायव्हिंग करतोय. नाही, तर केवळ भक्तांना आनंद देण्यासाठी किंवा त्यांच्या सेवेसाठी किंवा भगवंतांच्या सेवेसाठी मी हे ड्रायव्हिंग करतोय. तर ही सुद्धा शुद्ध भक्तीच आहे. याला म्हणतात डावटेलिंग. डावटेलिंगला मराठीमध्ये काय म्हणू शकतो, झुकवणे. म्हणजे माझं कलाकौशल्य मी भक्तीमध्ये सेवेमध्ये त्याचा वापर करतोय. तर हे पहिलं प्रिन्सिपल भक्तिरसा सिंधू शिकवतं. आणि ही शुद्ध भक्तीच आहे. भले इथं आपल्याला नवदा भक्तीचं अंग दिसत नाहीये, पण ही शुद्ध भक्तीच आहे. का? कारण आपण भक्तांच्या भगवंतांच्या सेवेसाठी त्या कले कौशल्याचा वापर करतोय आणि हळूहळू आपल्यामध्ये शुद्धीकरण व्हायला चालू होतं. हे पहिले प्रिन्सिपल दिलंय. दुसरं त्याला म्हणतात युक्त वैराग्य. याचा तर पूर्ण असं आपण त्या साधकाने त्याला पूर्ण तोडून मोडून टाकलं. युक्त वैराग्य म्हणजे काही करतो आपण म्हणतो युक्त वैराग्य, युक्त वैराग्य, युक्त वैराग्य. तर आज आपण पाहूया हे दुसरं. आणि आपले आचार्य सांगतात युक्त वैराग्य हा खूप मोठा प्रिन्सिपल आहे आणि हा दुसऱ्या लेवल येतो त्याला युक्त वैराग्य. युक्त वैराग्य म्हणजे काय, आपल्याकडे ज्या वस्तू आहेत, आपल्याकडे ज्या सुविधा आहेत किंवा आपल्याकडे जो प्रोजेक्ट आहे, कारण त्याच्या आधार, कारण डायरेक्टली मी श्रवण कीर्तनामध्ये येऊ शकत नाही कारण माझ्याकडे तितकी रुची नाहीये. म्हणून मी काय करतो, आचार्याने आपल्याला परमिशन दिलेलं, ठीक आहे तुझ्या कलाकौशल्य वापर. डावटेलिंग म्हणजे डावटेलिंग द प्रोपेन्सिटी भक्तीमध्ये लावणं, इट्स ओके. याने सुद्धा आपण हळूहळू प्रगती करू शकतो. दुसरं आहे युक्त वैराग्य. युक्त वैराग्यामध्ये काय काय येतं, एखादी वस्तू, एखादी सुविधा किंवा आपला प्रोजेक्ट. तर हे कसं वापरायचं, तर रूपगोस्वामी अतिशय सुंदर सिद्धांत शिकवते. म्हणतात अनासक्तस्य विषयान यता अर्हम उपयुंजत. निर्बंध कृष्ण संबंध युक्त वैराग्य उच्च. तीन गोष्टी सांगतात ते. या तीन गोष्टी जर माझ्या वस्तूप्रती, त्या सुविधेप्रती, त्या प्रोजेक्टमध्ये जर मी इन्व्हॉल्व्ह असतील तर समजायचं हे युक्त वैराग्य आहे. नाहीतर ते जर नसेल तर पुरुरवा आणि उर्वशीचं चरित्र आपण करतोय, दुसरं काही नाहीये. तर ते तीन गोष्टी कुठल्या आहेत, तर पहिलं शिकवलेलं आहे अनासक्तस्य विषयान. ती जी वस्तू आहे, ती जी सुविधा आहे किंवा तो प्रोजेक्ट आहे, अनासक्तस्य विषयान, मी पूर्णपणे अनासक्त आहे. अनासक्त म्हणजे मी कर्त्याच्या भूमिकेमध्ये नाहीये. मी कुणासाठी करतोय, हे सगळं काही गुरु हरी गुरु वैष्णव यांच्या संतुष्ट, म्हणजे संतुष्टीसाठी मी करतोय. याला म्हणाय अनासक्तस्य विषयान. त्या कुठल्याही वस्तूप्रती, कुठल्याही सुविधेप्रती, कुठल्याही त्या प्रोजेक्टप्रती माझी आसक्ती काहीच नाही. केवळ मी हे त्यांच्या संतुष्टीसाठी करतो, हरी गुरु आणि वैष्णव यांच्या संतुष्टीसाठी करतो. तर अनासक्तस्य विषयान, जे काही करायचं आहे ते अनासक्त भावनेमध्ये केले पाहिजे. आणि अनासक्ती इतके, ज्या वेळेला आपण अनासक्त भावनेमध्ये कोणतंही कार्य करतो त्याने आपलं हृदय शुद्धीकरण होतं. म्हणून पहिलं प्रिन्सिपल युक्त वैराग्यामध्ये अनासक्तस्य विषयान. दुसरं आहे यता अर्हम. यता अर्हम म्हणजे काय, ती जी वस्तू आहे, ती जी सुविधा आहे, तो जो प्रोजेक्ट आहे, मी त्याच्यामध्ये करतोय, कार्य करतोय, त्याच्याद्वारे मी भक्तीमध्ये प्रगती करत आहे. जर मी प्रगती, जीव गोस्वामी म्हणतात सुटेबल फॉर डिव्होशनल सर्व्हिस, ती प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी भक्तिमय सेवा करण्यासाठी प्रगतीपथावर मी जातोय का, ते सगळं करत असताना, तर समजायचं युक्त वैराग्य. आणि तिसरं फार महत्वाचं, निर्बंध कृष्ण संबंध. निर्बंध कृष्ण संबंध म्हणजे 100% ते गुरु आणि कृष्णांच्या सेवेमध्ये लागतंय. 1% जरी ते माझ्या सेवेमध्ये आणलं तर ते युक्त वैराग्याच्या प्रिन्सिपलमध्ये येत नाही, 100%. म्हणून युक्त वैराग्य आपले आचार्य शिकवतात खूप मोठा हाय प्रिन्सिपल आहे, खूप मोठा हाय प्रिन्सिपल आहे. आणि त्याला 2 नंबरला ठेवलंय. आणि म्हणजे सगळ्यात खाली काय आहे, डॉगटेलिंग द प्रोपेन्सिटी, आपल्याला जी काही कला कौशल्य आहेत, आपला मनोभाव आहे तो सेवेत लावणं. दुसरं आहे युक्त वैराग्य, आणि तिसरं सर्वश्रेष्ठ त्याला म्हणलेलं नवदा भक्ती. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम, डायरेक्ट नवदा भक्ती. तर हे हायर प्रिन्सिपल सगळ्यात, ह्याला म्हणतात शुद्ध भक्ती. पण आपण शुद्ध भक्ती करायला आपल्याकडे एवढी क्षमता नाही, हृदयामध्ये भरपूर अनर्थ आहेत. म्हणून युक्त वैराग्य आणि ही डॉगटेलिंग द प्रोपेन्सिटी हे भक्तीचं सिंधू आपल्याला शिकवतं. तर याच्यामध्ये राहून हे सगळं करत असताना हे सगळं माझं म्हणजे माझी मी मनोवृत्ती किंवा माझा स्वभाव, माझी कला कौशल्य मी भगवंताच्या सेवेत लावलंय, मी युक्त वैराग्याच्या प्रिन्सिपलमध्ये मी बरोबर कार्य करतोय, किंवा नवदा भक्तीच्या सर्व अंगांचं पालन मी व्यवस्थित करतोय, याचा मी हे व्यवस्थित करतोय याचं लक्षण काय? तर भागवत शिकवतं, धर्म स्वनिष्ठित पुंसा विश्वक्सेन कथासूय न उत्पादय विधिरतीम श्रमये वही केवलम. हे सगळं चाललेलं आहे, हे कशासाठी चाललेलं आहे? तर केवळ मला त्या भगवान श्रीकृष्णाच्या ज्या कथा आहेत, त्यांचं जे नाम आहे, त्यांचं जे गुण आहे, त्यांच्या ज्या लीला आहेत, याच्यामध्ये माझी रुची हळूहळू वाढते. म्हणजे इतकं सगळं करत असताना भागवत आपल्याला शिकवतं याचा परिणाम काय पाहिजे, याचं लक्षण काय पाहिजे, याचा रिझल्ट काय पाहिजे. म्हणून का म्हणलेलं आहे की शास्त्र ही एका दीपस्तंभाप्रमाणे, दीपस्तंभ म्हणतात ना ते, जसं एखादं जहाज आहे, त्या जहाजाला लाईट हाऊस, यस ती इंग्लिशमध्ये, हे मराठीमध्ये. तर एखादं जहाज आहे, त्या जहाजाला जर किनाराला यायचं असेल तर एक लाईट हाऊस, एक दीपस्तंभ असतो, त्याला समजतं जर मी त्याच्या दिशेने चाललोय तर नक्की मी किनाऱ्याकडे चाललेलो आहे. तसं शास्त्र हे दीपस्तंभाप्रमाणे आहेत, आणि ते सांगतात की हे सगळं जे मी काय करतोय या सगळ्या करण्याचा उद्देश एकच आहे की माझी रती कशामध्ये लागली पाहिजे, त्या भगवान श्रीकृष्णांच्या नामरूप गुण लीलेमध्ये लागली पाहिजे. आणि हे जर वाढतंय तर समजायचं की मी भक्तीमध्ये प्रगती करतोय, नाहीतर पुरुरवा आणि उर्वशी, दुसरं तिसरं काही नाही. ठीक आहे, तर म्हणून आपल्याला भक्तिराम सिंधूमध्ये तीन विशेष करून असे प्रिन्सिपल दिलेले आहेत. आणि हे करत असताना आपण विदाउट अटॅचमेंट जर केलं तर निश्चित आपली रती भगवंतांप्रती निश्चित वाढू शकते. तर म्हणून साधकाने पुरुरवा नाही झाले तर प्रत्येक गोष्टी ही त्याच्यासाठी काय आहे, प्रत्येक गोष्टी त्यासाठी भक्ती देवी आहे. म्हणजे जे काही कार्य तो करतोय ना, ते कार्य भक्तीच्या अंतर्गत येईल, त्याला भक्ती देवी म्हटलं जातं. जर तो पुरुरवा नसेल तर, आणि जर तो पुरुरवा झाला तर साधकासाठी प्रत्येक गोष्ट त्यासाठी उर्वशी ठरेल. आणि म्हणून दूध का दूध, पाणी का पाणी, आपल्यासाठी सगळं स्पष्ट आहे शास्त्र. म्हणून भागवत मध्ये व्यासदेव काय म्हणाले, धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तव वात्र वस्तु शिवदम तापत्रयो उन्मूलनम श्रीमत भागवते महामुनी कृते किम वा परेश्वरे सद्यो रुद्य अवरुद्धते अत्र कृतिबी शुश्रुषुबी तत्क्षणात. पहिल्यांदा सांगितली धर्म प्रोजित कैतव, त्याला काल प्रभूपासून हे सांगत होते की सगळे जे तथाकथित धर्म आहेत हे इंद्रिय भोग करणारे धर्म झाडू मारून भागवतने बाहेर काढलेले आहेत. तर म्हणून आपल्याला शिकलं पाहिजे की नक्की काय पुरुरवाची व्याख्या काय, उर्वशीची व्याख्या काय. आणि हे जर कळालं तर निश्चित आपण भक्तीमध्ये हळूहळू प्रगती करू शकतो. म्हणून शेवटी आपण सोल्युशन पार्टमध्ये जाऊया, कारण काय होईल, फक्त हे बडबड होऊन जाईल. पण खरं आपण आपल्या जीवनामध्ये कसं आणू शकतो, हळूहळू कसं आणू शकतं, तर आपण याच्यावर थोडी चर्चा करूया. तर आपण पाहिलं की पुरुरवाची व्याख्या पाहिली. पुरुरवा म्हणजे काय, की भोग घेण्याची इच्छा किंवा भौतिक आसक्ती. तर विशेष करून याला काय म्हणलेलं आहे, रजोगुण आणि तमोगुण. आणि रजोगुण हे प्रतीक आहे प्रलंबासूरचं, आणि तमोगुण हे कशाचं प्रतीक आहे, धेनुकासूर. म्हणजे धेनुकासूर जो राक्षस, ज्यावेळेला जन्माष्टमी होती तेव्हा काही भक्तांच्या सोबत आम्ही वृंदावनामध्ये जे काही राक्षस आले, डिमन्स इन वृंदावन या सिरीजवर चर्चा करत होतो. आणि सगळे राक्षसांचं ऐकल्यानंतर ज्यावेळेला भक्तिविनोद ठाकूर त्यांनी या एक एक राक्षस कशाचं प्रतीक करतो, त्यावेळेला मला समजले की सगळे राक्षस माझ्याच हृदयात बसलेत. आणि भक्तिविनोद ठाकूर म्हणाले, नित्य नियमितपणे जर ह्या कथा ज्या ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने या राक्षसांना मारले, ह्या कथा जर फक्त आपण ऐकत गेलो तर हळूहळू हे राक्षस मरून जातील. म्हणून त्या दिवशीपासून ठरलं रोज एक कथा ऐकायची. रोज रोज एका राक्षसाला मारायचं म्हणजे हळूहळू आपल्या हृदयातला राक्षस मारणार आहे. आणि म्हणून त्या कथेमध्ये भक्तिवीनोद ठाकूर सांगतायत की तिथे पुरुरवा म्हणजे काय, रजोतमोगुण आहे. रजोगुण प्रलंबासूर, तमोगुण धेनुकासूर, आणि विशेष करून ह्या दोन्ही राक्षसांना बलरामजींनी मारलेलं आहे. आणि भक्तिवीनोद ठाकूर सांगतात की हे दोन्ही राक्षस, बलरामजी म्हणजे कोण आहेत, हे गुरूंचं प्रतिनिधित्व आहे. आणि पुढे काय सांगतात की या दोन राक्षसांना मारण्यासाठी, पहा बाकी सगळे ज्याला राक्षस आले ना, सगळे भक्त भगवान श्रीकृष्णांच्याकडे धावत गेले की कृष्ण आम्हाला वाचवा, कृष्ण आम्हाला वाचवा, कृष्ण आम्हाला वाचवा. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने त्यांना वाचवलेलं आहे. पण भक्तिवीनोद ठाकूर सांगतायत की हे जे दोन विशेष अनर्थ आहेत, रजोगुण आणि तमगुण, विशेष करून तमगुण त्याला आळस म्हणलेलं आहे, याच्यातून साधकाला स्वतः बाहेर पडावं लागतं. आपोआप होत नाही. परमपूज्य शिवराम स्वामी महाराज त्यांच्या एका ग्रंथामध्ये लिहितात, फार सुंदर म्हणतात. ते म्हणतात की साधकाने हा मनोभ्रम नाही, दोन प्रकारचे भ्रम आहेत. एक भ्रम आहे की असंच होईल, म्हणजे पुढे गेले की मी अशीच प्रगती करेन, असं कधी होत नाही. प्रगती करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि दुसरं, साधक हा विचार करतो की पुढे गेल्यानंतर ज्या वेळेला मला रुची येईल ना, त्यावेळेला मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन. हा एक मोठा भ्रम. तर जोपर्यंत आपण त्या गोष्टी निष्ठेने करत नाही, तोपर्यंत निष्ठेनंतरचा स्टॉप आहे रुची. रुची पहिली नसते, पहिली निष्ठा असते. आणि म्हणून परमपूज्य शिवराम स्वामी महाराज लिहितात की असंच काही होत नाही, आपल्याला प्रयत्न करावा लागेल. म्हणून बलरामजीने विशेष करून हे दोन राक्षस का मारले, कारण हे दोन राक्षस म्हणजे साधकाची अनर्थ आहेत. म्हणून अनर्थ निवृत्ती म्हणजे काय, आपण म्हणतो ना श्रद्धा साधुसंग भजन क्रिया अनर्थ. अनर्थ निवृत्ती म्हणजे काय, अनर्थ निवृत्ती म्हणजे रजोगुण आणि तमगुण. तदा रजस्तमो भावा काम लोभादयशये, दुसरं काही नाहीये. अनर्थ निवृत्ती म्हणजे हे रजू आणि तमोगुणाचे प्राबल्य आहे, जो पुरुरवा जो आपल्या हृदयात बसलेला आहे, हेच आहे अनर्थ निवृत्ती. आणि याला काढण्यासाठी केवळ एका मुक्त पुरुष, ज्याला म्हणतात गुरु, एका गुरुचा स्वीकार करणं फार गरजेचं. म्हणून बलरामजीने या दोघांना मारलेलं आहे. बाकी कृष्णाने सगळे राक्षस मारले, पण विशेष करून हे रजतमगुणाचं जे प्राबल्य आपल्या हृदयामध्ये, त्याला अनर्थ म्हणतो आपण, हे बलरामजीने मारलं. म्हणून गुरूंना जोपर्यंत आपण आसक्त होत नाही, म्हणून म्हणलेलं आहे ना की एक सुंदर श्लोक आहे, प्रसंगम अजरम पाशम आत्मनो कवयो विदु सएव साधुष कुतो मोक्ष द्वार अपावृतम. तर प्रसंगम अजरम पाशम, हा अजरम पाश आहे. पाश म्हणजे हे असं बंधन आहे, हा फास म्हणू शकतो, याला कधी मृत्यू नाही आहे, हा नेहमी तरुण असतो. कुणावर, आत्म्यावर. कधी, प्रसंगम, ज्यावेळेला तो भौतिक गोष्टीप्रती आसक्त असतो त्यावेळेला. परंतु हीच आसक्ती जर आपण कुठे वळवली, सैव साधू शोकृतो, जर आपण एका मुक्त पुरुष, एका साधूकडे, एका गुरुकडे जर ती वळवली, तर निश्चितपणे काय होऊ शकतो, मोक्ष द्वार अपावृतम, तर आपली मोक्षाची जी द्वारं आहेत ना, ती उघडली जातात. आणि म्हणून ज्या वेळेला रघुगणाला जडभरत महाराज उपदेश करत होते, ते सुद्धा काय म्हणाले की तपस्या करून, वेदाध्ययन करून, पूजा अर्चा करून, त्याच्यानंतर कोणतीही गोष्ट करून आपल्याला हे होणार नाही, आपल्याला काय करावं लागेल, ते म्हणतायत बिना महत्पाद रजोभिषेका. जोपर्यंत एका महत्पुरुषाची सेवा करत नाही, त्या महत्पुरुषावर आपण आसक्त होत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामधले जे अनर्थ आहेत ते बाहेर जाणार नाही. आणि म्हणून आपल्यासाठी महत्पुरुष कोण आहे, दुसरं दुसरं कोणी, आपल्यासाठी महत्पुरुष प्रभुपाद आहेत. आपल्यासाठी महत्पुरुष म्हणजे आपले गुरु महाराज आहेत. तर यांच्या वचनांवर ज्याला आपण आसक्त होतोय, आसक्ती म्हणजे काय, तर त्यांच्या वचनांवर आसक्त होणं. आणि जो साधक त्यांच्या वचनांवर आसक्त आहे, निश्चित मोक्ष द्वार अपावृतम, तो हळूहळू भक्ती भक्तीमध्ये प्रगती करेल. आणि जर नाही केलं तर आपोआप भक्तीमध्ये काही होत नाही. म्हणून आपल्याला संघर्ष करत पुढे पुढे जायचं आहे. म्हणून जोपर्यंत आपण गुरूंच्या प्रभुपादांच्या वचनांना आपण पालन करत नाही, तोपर्यंत आपण कधीच प्रगती करू शकत नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये जे काही मोठमोठे भले भले राक्षस बसलेत ना, या सगळ्या राक्षसांना आपण स्वतः मारू शकत नाही. हे सगळ्या राक्षसांना एक गुरुतत्व मारेल किंवा कृष्ण तत्व मारेल, पण आपल्याला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि आपल्या प्रयत्नावर निश्चित कृपा मिळेल. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की प्रभुपादांनी जे काही नियम आपल्याला दिलेले आहेत, हे नियमांमध्ये सुरुवात कुठून करायची. मी फार सुरुवातीला ज्यावेळेला कृष्ण भावनेमध्ये आलो होतो त्यावेळेला सुरुवातीला हा एक वाक्य ऐकलं होतं की साधकाने पहिलं मशीन सारखं बनलं पाहिजे. मी म्हणले मशीन काय असतं, मला कळलं आज, कळालं मला मशीन काय असतं. आज म्हणजे काही दिवसापूर्वी कळालं, 15 वर्ष लागले समजण्यासाठी की मशीन म्हणजे काय. ज्यावेळेला आचार्यांचं स्टँड म्हणजे प्रभुपादांचं आहे, पण प्रभुपादांनी कुठनं असंच बोलले नाहीत, तर प्रभुपादांनी आचार्यांचं स्टेटमेंट घेतलं. कुठं आलं ते, तर त्याला म्हणलेलं कर्मरूपी भक्ती, जिथे भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेला 4 प्रकारच्या भक्ती देत आहेत, स्मरणात्मिका, मननात्मिका, अभ्यास रूप आणि कर्मरूपी भक्ती. कर्मरूपी भक्ती म्हणजे ज्या कर्मामध्ये, ज्या अध्यात्मामध्ये मन लागत नाही पण बाह्यातकारी शरीराचा पूर्णपणे उपयोग करतोय. कोणासाठी, केवळ भगवंतांना आनंद देण्यासाठी. तर त्याला म्हणलेलं मशीन. मशीन म्हणजे काय, मशीनमध्ये भावना नाही. तसं आपल्या कार्यामध्ये भले आता सुरुवातीला तो मन लागत नाहीये, मनाला सोडून द्या, शरीराने तरी या, शरीर तरी लावलं पाहिजे. कारण शरीर लावणं ही साधी गोष्ट नाही, मन एकटं काही करू शकत नाही. मनाला कुठलं तर इंद्रिय लागतं आणि त्या इंद्रियांना जर आपण पूर्णपणे सेवेत आणण्याचा प्रयत्न केला, मन काही करू शकत नाही. म्हणून याला म्हणतात स्थूल निष्ठा. स्थूल निष्ठा, ज्या ठिकाणी आपण, तिथं मन नाहीये पण केवळ शरीराद्वारे सर्व गोष्टी करतोय, याला म्हणलेलं आहे स्थूल निष्ठा. आणि ज्यावेळी आपण शरीर पूर्णपणे लावतो, म्हणलेलं आहे कर्मरूपी भक्तीमध्ये शरीर लावलं जातं. आणि मग हळूहळू जिथे शरीर पूर्णपणे लावतो, असं वर्षानुवर्ष ज्याला आपण लावतो ना, त्यावेळेला हळूहळू हे मन शुद्ध व्हायला लागतं. आणि जसं मन शुद्ध व्हायला लागतं, त्यावेळेला आपण अभ्यासरूपी मननात्मिका आणि स्मरणात्मिका भक्तीपर्यंत जाऊ शकतो. आणि स्मरणात्मिका भक्ती हे हायेस्ट आहे भक्तीचं, जे ब्रजवासी करतात. पण सुरुवात कुठून करायची आहे, सुरुवात स्थूल निष्ठा. म्हणजे मशीन, तर मशीन बनावं लागेल. मशीन बनल्याशिवाय होणार नाही. मशीन कुठं बनतोय, आपण कृष्ण भावनेमध्ये म्हणतोय. आणि म्हणून जे सर्व काही नियम्स आहेत ना, हे नियम भले आपल्याला वाटतं की नियमाने थोडीच भक्ती होते, नियमाने भक्ती होत नाही, पण नियम हे आपल्याला सवय लावण्यासाठी असतात. जर आपल्याला नियमच नसतील तर आपल्याला सवय कशी लागणार, कारण या जगामध्ये उच्चृंखल राहण्याची सवय आहे आपल्याला. म्हणले ना लहरी, म्हणते ना की लहरी खातर जीवन जगून आपण नाही करू शकत, आपल्याला काहीतरी नियम लावावे लागतात. आणि नियम लावायची गरज नाही, प्रभुपादांनी सगळे नियम दिलेले आहेत. फक्त त्या नियमांना आपण पालन करत जर पुढे पुढे जाऊ, भले आता त्याच्यामध्ये मन लागत नाही, हरकत नाही, शरीर लाव देत, त्याला स्थूल निष्ठा म्हणलेलं आहे. आणि ती स्थूल निष्ठा हळूहळू सूक्ष्म निष्ठेपर्यंत जाते. म्हणजे स्थूल निष्ठा ज्याला आपण करतो, आपले अनर्थ हळूहळू निघून जातात आणि सूक्ष्म निष्ठा येते. सूक्ष्म निष्ठा म्हणजे मन शुद्ध होतं आणि त्यावेळेला तो स्तर दिलेला आहे अनर्थ निवृत्तीनंतर निष्ठा. पण त्याच्या अगोदर जर आपण स्थूल निष्ठा नाही लावली, हे शरीर जरी नाही लावलं, तर काय गॅरंटी आहे की आपण सूक्ष्म निष्ठेपर्यंत जाऊ? होऊ शकणार नाही, कारण दुसरा मार्ग नाहीये. आपल्या आचार्यांनी असा कुठलाही मार्ग दिलेला नाही की 15-20-25 वर्षे झालं की तुम्हाला, ते म्हणतात ना कंपनीमध्ये कार्य केले एकदम तो काय ते प्रॉव्हिडंट फंड येतो, असं काही नाहीये. भक्ती ही स्वतः करावी लागते, भक्तीमध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतात, त्यावेळेला भगवंत कृपा देतात. म्हणून आपल्या आचार्यांनी ज्यावेळेला रूप गोस्वामी म्हणाले ना तत्र लौल्यम अपि मूल्यम, की भक्तीमध्ये प्रगती करण्याचं एकच गोष्ट आहे ती म्हणजे तत्र लौल्यम. हे लौल्य आहे ना, हे एक आहे, ह्याला अपोजिट. मी ज्यावेळेला ह्याचा अपोजिट शब्द ऐकला ना, त्यावेळेला मला कळलं की लौल्य म्हणजे काय. लौल्य म्हणजे मला वाटायचं की एकदम ग्रीडी, म्हणजे असं की त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. हा तो एक उच्च अर्थ आहे त्याचा, आणि ऍक्च्युअली तसं व्हायला पाहिजे. पण माझ्या स्तरावर लौल्य हे नाहीये, पण मी ज्यावेळेला त्याचा अपोजिट अर्थ आचार्यांनी सांगितलेला ऐकला, त्यावेळेला कळलं लौल्य म्हणजे हे. तर ते काय म्हणतायत, ते म्हणतायत लौल्यचा विरोधाती अर्थ आहे आळस. जर माझ्याकडे आळस नाही म्हणजे मी तत्र लौल्यमच्या दिशेने चाललोय, पण माझ्याकडे आळस आहे तर मी लौल्यमच्या दिशेने नाही चाललेलो आहे. मला जर मुंबईला जायचं असेल तर मला मुंबईच्याच गाडीत बसावं लागेल, मी दुसऱ्या कुठल्याही गाडीत बसून मुंबईला जाऊ शकत नाही. म्हणजे आपली गाडी काय ही आचार्यांनी आपल्याला दिलेली आहे, त्याच गाडीत बसलो तर आपल्याला निश्चित आपले स्टॉप्स येतील. काय स्टॉप्स आहेत? श्रद्धेपासून सुरुवात होते स्टॉपला, श्रद्धा साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठा रुची आसक्ती भाव आणि प्रेम हे स्टॉप्स आहेत. हे जर आपल्या आपल्या प्रवासादरम्यान जर आपल्याला दिसत नसतील तर समजायचं आपण चुकीच्या गाडीत बसलोय, आपल्याला गाडी बदलावी लागेल. गाडी बदलावी म्हणजे प्रोसेस जी आहे ती प्रोसेस परफेक्ट आहे, आपला जो मनोभाव आहे तो चुकीचा आहे. म्हणून मनोभाव म्हणजे काय? दुसरं तिसरं कोणी नसून तो पुरुरवा आहे, भागवत शिकवतं. म्हणून पुरुरवाला उडवून टाका, आपोआप उर्वशी उडून जाईल. पण पुरुरवाला धरलं तर भरपूर उर्वशी आहेत. आणि म्हणून पुरुरवा निघाल. पण पुरुरवाची व्याख्या काय? पुरुरवाची व्याख्या ही आहे की भोग घेण्याची इच्छा, शोषण करण्याची इच्छा किंवा भौतिक आसक्ती, हे जर माझ्याकडे असेल, कार्य भले आध्यात्मिक आहे पण त्याच्यामध्ये हा मनोभाव असेल तर ते कार्य माझ्यासाठी पुरुरवा आहे. ती वस्तू, ती सुविधा, हे सगळं माझ्यासाठी ती उर्वशी आहे. आणि म्हणून पुरुरवाला जर समजून घेतलं तर आपल्याला समजेल उर्वशी काय आहे. आणि पुरुरवा आणि उर्वशी हे जे आपल्या जीवनातून दूर होतील, निश्चित आपलं जीवन महाजननगत असपंत. जसे ध्रुव महाराज जगले, नारद मुनी जगले, प्रभुपाद जगले, आपले गुरु महाराज जगतायत, मुक्त पुरुष जगतायत, त्यांच्यानुसार आपण निश्चित जगू शकतो आणि आपलं जीवन हे पूर्ण करू शकतो. हरे कृष्णा. तर हा जो 14वा अध्याय होता याचं सारांश मला सांगण्याची आज्ञा होती आणि तो तुम्ही वाचू शकता, त्याच्यातून बरेच काही लेसन्स आहेत तुम्ही घेऊ शकता. पण मला जो विशेष करून ह्याच्या दोन व्याख्या समजल्या आणि मी माझ्या जीवनामध्ये पाहिलं की निश्चित आपल्या हृदयामध्ये हा पुरुरवा आहे आणि त्यामुळेच आपण जीवनामध्ये फसू शकतो. तर या पुरुरवाला समजून घेतलं पाहिजे आणि याला आपल्या जीवनातून अगदी उचलून बाजूला करायचं, असं उचलायचं आणि बाजूला ठेवायचं, तर आपण निश्चितपणे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. हरे कृष्ण. जय श्री प्रभुपाद की जय. यस प्रभू. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 12वा अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. क्वेश्चन ये है की ते म्हणतात की तुम्ही जे चार प्रकारची भक्ती सांगितली त्याच्यामध्ये दोनच बोलले तुम्ही, कर्मरूपी आणि अभ्यासरूपी, ही मननात्मिका स्मरण, ही चार भक्ती है क्या, असा उनका प्रश्न. तो हा तो विशेष करके भगवत गीता में ये चार प्रकार की भक्ति 12वें अध्याय में दी गई है. काय तो श्लोक है? निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. मय्येव मन आदस्व मयि बुद्धि, मयि बुद्धि निवेशय, निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. तो उसमें क्या बताया गया है? उसमें यह बताया गया है कि मय्येव मन आदस्व, आपका मन पहले मुझमें आसक्त, उसको स्मरणात्मिका कहा गया. स्मरणात्मिका मतलब मन बिल्कुल शुद्ध है, उसमें कोई कंटामिनेशन नहीं है, तो वो स्वाभाविक रूप से भगवान की भक्ति कर सकता है. उसको मय्येव मन आदस्व कहा गया. लेकिन मन नहीं लग रहा है, नहीं लग रहा है मतलब मन शुद्ध नहीं तो नहीं लगेगा. स्मरण मतलब हाइएस्ट, स्पिरिचुअलिटी का हाइएस्ट क्या है, वो है स्मरण. उसमें मन पूर्ण रूप से शुद्ध होता है, उसमें कोई भौतिक दूषण नहीं है, उसको स्मरणात्मिका कहा है. लेकिन अगर वो नहीं आ रहा है तो आचार्य कहते हैं मयि बुद्धि निवेश है, तो आपका बुद्धि लगाओ. बुद्धि भी पूर्ण रूप से स्वच्छ शुद्ध है, वो भी स्पॉन्टेनियस स्वाभाविक रूप से भगवान में लग जाते. बुद्धि लगाना मतलब शास्त्र से प्रार्थना करना. भगवान का डायरेक्टली स्मरण नहीं हो रहा है तो शास्त्र को लेते हुए वो प्रार्थनाओं के द्वारा भगवान में अपनी बुद्धि लगाता है, उसको मयि बुद्धि निवेश है. अगर ये दो करेंगे तो भगवान बोलते आप मतलब निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय, आप मुझे प्राप्त कर सकते हो, मतलब उसने प्राप्त किया ही. लेकिन अगर ये नहीं आ रहा है, मन और बुद्धि शुद्ध नहीं है, तो क्या दिया है? अत चित्तम न समाधातु शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो माम इच्छा आप्तु धनंजय. तो आपको अभ्यास करना पड़े, किसका अभ्यास करना है, ये मन और बुद्धि को स्थिर करने का, मतलब सब इंटरनल चल रहा है, बाहर का कुछ नहीं, सब अंदर, मतलब मन और बुद्धि सूक्ष्म इंद्रिया है, तो उनको सेवा में लगाने का, साधना में लगाने का प्रयास करो, यतो यतो ततो ततो, जहां जहां जाता है वहां से उसको खींचो। तो इसमें स्वाभाविक कुछ नहीं है, हमें प्रयास करना पड़ता है, लेकिन यह भी बहुत हाइयर है, क्योंकि जैसे मन जाता है वैसे उसको पकड़ना है, हमारा मन घूम के आने के बाद हमें पता चलता है, तो वो नहीं चलता, तो ये भी बहुत हाइयर है अभ्यास रूपी। और लास्ट में भगवान बोलते हैं, ये अभ्यास, अभ्यास अपि असमर्थोसि मत कर्मो परमं भव मदर्थमपि कौन्तेय, नहीं अभ्यास अपि समर्थोसि मत कर्मो परम भव मदर्थमपि कर्माणि कुर्वं सिद्धिम अवाप्नोति। तो इसमें जो मैंने बताया कि यहाँ पे कर्म रूपी बोल रहे कि यहाँ अभ्यास नहीं हो रहा, अभ्यास मतलब मन और बुद्धि को पकड़ने का अभ्यास नहीं हो रहा है, बहुत कठिन जा रहा है, छोड़ दो उनको, सिर्फ कर्म करो, कर्म मतलब शरीर को लगाओ। जहां पे जीव गोस्वामी चेष्टा रूपी शीलनम बता रहे भक्ति रसाम सिंधु, चेष्टा रूपी मतलब प्रयास करो, प्रयास करो अपने शरीर के द्वारा, प्रयास करो भक्ति करने का, इससे धीरे धीरे अभ्यास तक आएंगे, धीरे धीरे मननात्मिका तक जाएंगे, धीरे धीरे स्मरणात्मिका तक जाएंगे। ठीक है प्रभु, यस, हरे कृष्ण। और किस अनकी गुणांश का प्रश्न है? हरे कृष्ण, जय श्रील प्रभुपाद की जय, ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय।